ದಾಸು ಕಾರ್ಯಂ ಕಾರ್ಯಜ್ಞ ಪ್ರಳಯ ಕಾಯಿತ ಪ್ರಭ ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರ ಗುರುಗಳ ಕರುಣದಿಂದ ಪಣಿತು ಕೇಳುವೆ ಪರಮ ಭಗವದ್ ಭಕ್ತರಿದನಾದರದಿ ಕೇಳುವುದು ಕೃಷ್ಣ. ಎತ್ತ ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಂಧಿ ಅಂತ ಎತ್ತ ದುಸರ ಪದ್ಯ ಕಾಯಕರ ಸಾಯತ್ಮಂಜೆ ಪೈಲ ಪದ್ಯ ಅಂತ ವ್ಯಾಪ್ತಿ ಭಗವಂತ ಕಸ ಕರುಣಾಮಯ ಜಾಲ್ಸ ಭಗವಂತ ಎವಡ ಠಿಕಾಣಿ ಹಾಯೆ ಚಿಂತಾಸ್ಕರಣಗನ ಎವಡ ಠಿಕಾಣಿ ಹಾಯೆ ಮನಾಚ ತೆ ಪುರುಷ ಮನಾಚ ಫಲ ಸಾಂಗೋನ ತೆ ಕಸ ಮನಾಚ ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಾಂಖ್ಯ ಅತ್ತ ಇವನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಯಕರ್ತಾತ್ ಮಂಜೆ ತೇ ದೇವಾಲಮಿ ಕಸ ಸಂಜಿಂಗ್ ಮನಾಚ ಸಾಂಗತ ದೇವಾಲಮಿ ಕಸ ಚಿಂತನಾ ಕರ್ಣ ಅನ್ನ ಸಾಂಗತ ಇವನ ಎಲ್ಲ ಬೇಸಿಕ್ ಕಾಯ ಮಂಜೆ ಐತ್ರೇಯ ಉಪನಿಷತ್ ಕಾಮಜಾಮಿ ಕೆಮ್ಮ ಸಾಂಗತಿನ ಮಂತೋ ವೇದ ಉಪನಿಷದ್ದಾಚ ಸಾರ ಏ ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರ ಅನ್ನು ಸಾಂಗ್ತೋ ತೇ ಕೆವಡ ಬರೋರ್ ಹಾಯ ಮಂಜೆ ತಮ್ಮ ಪುರುಷ ರೂಪ ಅನ್ನು ಸಾಂಗಲ್ತೆ ತೇ ಇವ ಭಾಗವತ ಅನ್ಸು ಕಾಡಲ್ತೆ ಚುಂಗಲ ಎತ್ತ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪದ್ಯ ಇವನ ಐತ್ರೇಯ ಭಾಷೆ ಅಂತ ಆಚಾರ್ಯ ಸಾಂಗಲ್ತೆ ಸ್ತ್ರೀನೋ ಪುರುಷನೋ ದೇವ ನೋ ತನಿ ಸಾಂಗಲ್ತೆ ಎ ವಿಷಯ ಚಿತ್ರ ಸಾಂಗತ ಆಯ್ತ ಐತ್ರೇಯ ಭಾಷೆ ಅಂತ ಇರ್ತ ಅಂಕೆ ಕೆವನ್ನ ತುಮಾಲೆವನ್ ತಾಯ್ಲ ಅಂತರ ಬೃಹದಾರಣ್ಯೋಪನಿಷತ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಂತ ಸಾಂಗಾಚ ಪೂರ್ತಿ ವಿಷಯನ ಕಂಡೆನ್ಸ್ಡ್ ಕ್ಯಾಪ್ಸುಲ್ ಅಸ್ಕ ಸಾಂಗತ ಆಯ್ತು ಕೌಡ ಕಂಡೆನ್ಸ್ಡ್ ಸಾಂಗತ ಆಯ್ತು ಮಂಜೆ ಕೌಡ ವೇಷ ವಿಸ್ತಾರತೆ ವಿಸ್ತಾರಿಯೋನ್ ತುಮಾಲೆವನ್ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಂತ ವೇಷ ಸಾಯಂಕಲ ಸಾಂಗತ ಆಯ್ತು ಇದು ಕಾಯ್ತಾಂಗ್ ಮಂಜೆ ಸ್ತ್ರೀ ನಪುಂಸಕ ಪುರುಷ ಭೂಸಲಿ ಲಾನಲಾನಿಲ ಗಗನ ಮನ ಶಶಿ ಭಾನು ಕಾಲ ಗುಣ ಪ್ರಕೃತಿಯೊಳು ಯೊಳಗೆ ಒಂದೂ ತಾನಲ್ಲ ಅಂತ ಏಕೆ ಒಂದೂ ಎಂಫಸಿಸ್ ದಿವಸ ಒಂದೂ ತಾನಲ್ಲ ಏನು ಇವನ ಮಹಾಮಹಿಮೆಗಡೆ ಕಾಣ ರಜಭವ ಚಕ್ರ ಮುಖರು ನಿಧಾನಿಸಲು ಮಾನವರಿ ಅಳವಡುವುದೇ ವಿಚಾರಿಸಲು ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ಆಸ್ಕಿಂಗ್ ಕಾಡಿಂಗ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಆಸ್ಕಿಂಗ್ ಕಾಡಿಂಗ್ ಕಸಮ್ನು ಸಂಗತ ಪೈಲ ದೇವಮ್ನಾಚ ಕಾಯಮ್ನು ಉಪಸಿತ್ ಕರ್ತಾತ ಏಯೋ ಇತ್ತ ಉಪನಿಷತ್ ಅಂತ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಮ್ನು ಸಂಗತಾನ ಉದ್ದಾಲಕ ಮಣ್ಣಾರ ಯಜ್ಞವಾಲ್ಕಿಯ ಮಣ್ಣಾಚ ಸೂರ್ಯ ಅನ್ಸುನ ಯಜುರ್ವೇದ ಆವಿಷ್ಕಾರ ಜಲಾಸ್ತ ತನಿ ಜನಕ ಮಣತ ಜನಕಾಚ ಕಿಂಗ್ಡಮ್ ಅಂಜೌನ್ ಟೊಕ್ಕೊನ್ನ ಜನಕ ಮಹಾರಾಜ ಏಕೆಲಾಸ್ತು ಕಾಮಂಜೆ ತಲೆಯೋ ಕೆಮ್ಮಿ ಜ್ಞಾನ ಕಳಿಂಗಾಮ ಮಣಾಚ ಉದಂಡಸ್ತ ಮಜ ಸಭಾಂತ ಕೋಣ ಶ್ರೇಷ್ಠ ಜ್ಞಾನಿಕಿ ತಲ ಯೋನ್ ಮಿ ಯೋನ ಹಜಾರ ಗಾಯ ಬೈಲ ಎವಡ ಶೃಂಗಾರಿ ತಲ ಕರು ಮಿ ದಾನ ದೇತೋ ಯಜ್ಞ ಎವಡ ದಿನ ಜಾತಾತ್ ಯಜ್ಞವಾಲ್ಕೆ ತೇ ಕಾಯ ಮಂಜೆ ತೇ ಯೋನ ಕಸ ಮಂಜೆ ಪಣ ಅಂತ ಬೆಟ್ಟಿಂಗ್ ಆಸ್ಕ ಅಂದ್ರೆ ಮಂಜೆ ಕಸ ಮಂಜೆ ಮುಸ್ತಾಂ ಅಮಿ ಹೋತಂಕಿ ವಾದನ್ ಹೋತೆ ಜಲ್ತಾಮಣಾಚ ಮಂಜೆ ಕಾಯ ಮಂಜೆ ವಿನ್ನರ್ ಅಂಡ್ ಲೂಸರ್ ಮನಾಚ ವಿನ್ನರ್ ಟೇಕ್ಸ್ ಆಲ್ ಮನ ವಿನ್ನರ್ ಆಲ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಲೈ ಚಾಲೆಂಜ್ ಕರಲ್ರ ತೋ ಸಾಂಗಾಸ್ಕ ಯೋಕರ ಮನಾಚ ಪಣತಿ ಏಕ ಬೆಟ್ಟಿಂಗ್ ಆಸ್ಕ ತಿಳ್ತಾತ ಕಸಾಲ ಮುಂಜೆ ಜ್ಞಾನ ಬರೋರ್ಲ ಜ್ಞಾನ ಕಳಿಂಗ ಮನಾಚ ಯಜ್ಞವಾಲ್ಕೆ ಜೋ ಕಾಯ ಕರ್ತಾತ ಮುಂಜೆ ತನ್ನ ಇವನ ತತಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ತಂಚ ಶಿಷ್ಯ ತಪ್ಪ ಎವಡ ಗಾಯ ಬೈಲೆ ಒಡಿ ಹಾಯೆ ಎವಡಿ ಅಂಚ ಗರಾಲ್ ಕಾಡಿಂಗ್ ಮುಂಜಾ ಕಾಡಿಂಗ್ ಜೋ ಬಾಂಧೆ ಅಮ್ಮ ಅವಶ್ಯ ಹಾಯೆ ಅಂತ ತಮ್ಮ ಬಾಕಿ ಜನಾಲ್ಗೆ ರಾಗತ್ತೆ ಕಾಯಪ್ಪ ಅತ್ತಾಚ ಆರಂಭ ಪುಣಿನ್ ಜನ ಎವ್ನ ವರ್ಷ ತುಲಾಚ್ಕೊಳ್ಳಲ್ ಕಮ ಸಹಸ ಕ್ವಶನ್ ಏಕೆ ಕೊಂಪಿಜೆ ಕ್ವಶನ್ ವಿಚಾರ ಎವ್ನಾಚೆ ಆನ್ಸರ್ ಕರ್ತವ್ನ ಎವ್ನಾಚೆ ಆನ್ಸರ್ ಕರತಾನ ಉದ್ದಾಲಕ ವಿಚಾರ ಸಂಕ ಉದ್ದಾಲಕ ಕ್ವಶನ್ ವಿಚಾರ ತೋ ಉದ್ದಾಲಕ ವಿಚಾರತೋ ಕೋಣ ಎವಡಾಲಿ ಸೂತ್ರಮನು ಧರಿಂಗಲ್ತೆ ಕೋಣ ಸಜಾಂತ ಸಾಚ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಕೋಣಮನ ವಿಚಾರ್ತಾನ್ ಏಕೇಕಿ ಸಾಂಗತೆ ತಾತ ಯ ಪೃಥ್ವಿಯಾಂತ ತೇ ಚಿತ್ತ ಸಜ ಸಾರಯೋ ಎತ್ತದೇತಾತೆ ಕಸ ದೇತಾಯ್ತ ದೇವ ಕೋಣಮನಾಚ ದೇವ ಕಸಲ್ತೋ ಮನಾಚ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಕೋಣಮನಾಚ ತೇ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಮನಾಚ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಐತ ವ್ಯಾಪ್ತಿ ಸಂಧಿ ಅಂತ ತೇ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಮನಾಚ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಕಾಣತಾಯ್ತ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಮಂಜೆ ಕಾಯೆ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಮಂಜೆ ಅಮಿ ಕಾಯ ಮಣಿಂತೋ ಆಂತಸ್ನಾರ ಮಣಿಂತೋ ಮಂಜೆ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಮನಾಚಲ್ಲಿ ಏಕರ್ಥ ಕಾಯ್ ಅಂತಸ್ನಾರ ಮಂಜೆ ताजा आंतच एवढी हाय. म्हणजे काय होत, तो येऊन कोणावरी त्याला आधार नाही, कोणाच हेल्पिंग नाही, एवढी आम सेल्फ कंटेन मला कोणाच हेल्पिंग नको मजोळच एवढी हाय म्हणतो की त्याला अंतर्यामी म्हणाचे ते एक असत. अंके किंवा अंतर्यामी म्हणजे अंत ताजांत त्याला प्रेशर कोडसे येतं देवाला सुख भोग तवडी म्हणतात एक विधान. म्हणाल काय म्हणजे तजांतच रमण, तजांतच तज रूपांतच रमण, त्याला भायर लक्ष्मींसुने रमण नाही अंत रमण त्याला म्हणायचं त्याला अंतर्यामी म्हणतात. अंके काय अंतर्यामी म्हणजे एवढ धन एवढ अंतर एवढ सर्वांतर एवढ कोणत कोणत हाये म्हणाच वस्तू हाय की चेतन हुंद जड हुंद ते हाये म्हणे एक वस्तू असत त्याचे आंत गी हाय कस हाय म्हणजे यमयती म्हणतात. यमयती म्हणजे नियमन करतो. ही कंट्रोल्स एव्हरीबडी एवढ धनाले तोच कंट्रोल करतो म्हणाच कॉन्सेप्ट येतात. म्हणतात याचं पहिलं काय सांगतात म्हणजे कस कस सांगतात. पहिलं सांगतात जीव म्हणून काढतात. जीव आम्हाला पहिला असं जीव म्हणून काढून एक जीव बेसिकली असाच जीव जड शेवटी जीव जड मिळेल ते संसारांचाच आमचे जीव म्हणजे संसारांत जीव जड म्हणून असाच तीन एंटिटी आहे. सो पहिलं जीव म्हणून काढतात. जीव म्हणून काढत आमच्या मध्वाचार्याच्या पहिलं पहिलं आमच्या मध्वाचार्याला सांगितलं जीव म्हणाल ते जीवांतीन दादिगा बायको जीव दादिगा जीव म्हणाच ते स्वरूप ते जीव आंतच जीव आंत म्हणजे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द जीव इट सेल्फ इट इज नॉट एक्स्टर्नल म्हणून पहिलं पहिलं सांगितलं ते उदंड लॉजिकली सांगितलं. कसं म्हणजे जडाला कोणी प्रपंचांत फांत म्हणतात आचार्य मध्ये सांगतात प्रपंचांत कोट बजे फांत जडाला कोणते लिंग सांगतात का हे चेर दादिगा चेर बायको चेर बायको दोंडा दादिगा दोंडा अरे जडाला कोणी सांगत नाही म्हणजे जडांत दादिगा बायको म्हणायचं नाहीच नाही. आम्ही फिजिकली पाहिल पण फिजिकली नाही जीवाच रूपांत तत्ती नाही म्हणतात. तर मग असाच केला हाय म्हणजे जीवालाच ते लिंग म्हणाच दादिगा बायको म्हणाच जीवालाच हाय ते जीव जड बरोबर मिळताना ते जीवाचे एक्स्टर्नल थिंग ते प्राकृत म्हणजे आम्ही आज तपास आम्ही इन दादी लेंकर उजळ दादिगा लेंकर बायको लेंकर म्हणतो म्हणाल काय म्हणजे ते प्राकृतांत अभिव्यक्ती ज्या ती मग दादिया बायको म्हणतो विना जीवाच्या माल कळतनी का म्हणजे एक बायको बायको दादिगा जीव असूया ते बायको शरीर असं बायकोचे एक प्रकृतीचे ते विकार ते धाकिवया तर जीवांतच लिंग म्हणाचे जीवांत हाय. तो देव काय म्हणजे जीव म्हणत काढिंकल जीव म्हणून काढिंगल काय झालं दादिया जीव बायको जीव दोन जीवाचा नपुंसका म्हणायचं न्यूटर म्हणायचं जीवांत नाही एका दादिया एका बायको म्हणून हाय. देव कोण म्हणजे स्त्री नहो पुरुषही नहो म्हणतो स्त्री नो तो पुरुषही नो म्हणजे स्त्री जीवांत येत अंतर्यामी ब्राह्मणां सांगल तेच का स्त्री जीव तो नहोच नो तो स्त्री जीव नहोतो पुरुष जीवनो स्त्री जीव नहो म्हणाल स्त्री जीवांत साच काय काय दोष आहे की काय काय आहे की ते तो नहो झालं तो काय म्हणजे ते स्त्री जीवांत तो हाय या पृथ्वीयाम तिष्ठन म्हणतात तेच मध्ये ये स्त्री जीवांत हाय त्याठी स्त्री जीवांत कसं हाय म्हणजे अंतरा म्हणजे अंतरा म्हणजे सेपरेट म्हणाचे करतात अंतरा म्हणाचे मिनिंग काय म्हणजे सेपरेट म्हणाचे करतात. सो स्त्री जीवांत असतो स्त्री जीवांचं भिन्न म्हणून हाय शेवटी ते स्त्री जीवाला कोट असतो की स्त्री जीवांत हाय तो सेपरेट सी हाय तो असाच येऊन या स्त्री जीवाला कळणं कळणं म्हणजे काय पूर्ती तंतची देवता लोक आम्हाला तो कळतनी देवता लोक ते लक्ष्मी कोण पजे काढी घाल देव हाय म्हणा त्यांना नीट कळा ज्याला पूर्ती तो काय म्हणायचे त्यांना कळणार केमना केमही कळणार ते लास्ट लाईन सांगतात. सो कळणं कळणं शेवटी जीव म्हणायचे कसं हाय स्पिरिट जीवविनाश कसा आहे म्हणजे शरीर म्हणू हा शरीर म्हणजे काय अर्थ शरीर म्हणजे आम्ही आम्हाला शरीर म्हणजे वी कंट्रोल आता म्हणजे देह हा म्हणजे मी हा तुच्छ म्हणजे स्वतंत्र म्हणा अस्वतंत्र तिंगा काही काही माझ्या अधीन अंत आहे की ना मी जाना मी कराना मी मन मी सांगायची गेन तर काही काय असत की त्याला शरीर म्हणतात म्हणजे काय म्हणजे कंट्रोल म्हणजे अधीन अंत साच माझे कंट्रोल माय कंट्रोल म्हणजे पूर्ती नो लौकिकान दिसत असायच माझ्या अधीनांत साच जीवाच्या अधीनांत साच हे शरीर म्हणायचे सो ते म्हणजे देवाल काय शरीर म्हणजे स्त्री जीवांत देव आहे पांत ते स्त्री जीव म्हणायचे त्याला एक शरीरस्काय शेवटी कसं आहे म्हणजे स्त्री जीवांत यमयती अंतर यमयती म्हणजे ते स्त्री जीवाला कंप्लीट म्हणजे आता जीवाला मी काढिंगत आहे देहालंकी आलोचने स्त्री जीवाला कंप्लीट कंट्रोल करत आहे एक क्षण क्षण ते कंट्रोल करत आहे तेच मध्ये सो स्त्री जीवतो नो एवढी अंतर म्हणा छाय म्हणतात ही इज व्हेरी डिफरंट म्हणा ते कॉन्ट्रास्ट दाखवतात तेच मध्ये पुरुष जीव काढिंगत पुरुष जीव असेल तर एज येतं सांगायचं असतं ते पुरुष जीवांत असतो पुरुष जीवांचं सेपरेट म्हणून आहे ते पुरुष जीवाला पूर्ती म्हणून देव कोण म्हणून कलिंगाल होतनी पुरुष जीव म्हणा देवाला अधीनांत केम्मी अधीनांत सृजस्थिती सरी येते सरी मोक्षाला गेल आपण अधीन म्हणून हाय त्याला कंप्लीट नियमन करतो म्हणून सांगतात येशते आत्मा अंतर्यामी अमृत असून कसं आहे तो म्हणजे अमृत म्हणून अमृत म्हणजे त्याला किती नाश म्हणजे जीवाला नाश नाही त्याला जीवाले देह संबंध ते गी येत असत बट त्याला काय संबंध नाही त्या आत संबंध जाण म्हणायचं केम्मे ज्ञानपूर्ण म्हणून अमृत म्हणून तो असतो म्हणून ते सांगतात तो पुरुष जीवन हो स्त्री जीवन हो म्हणून सांगतात तस जीवाल सांगतात जीव म्हणून सांगायचं म्हणजे एवढं काढिंकलं आमच्याच का स्त्री आमच्या मी स्त्री का पुरुष का कळणारी ना दादिया म्हणून काढिंग दादिया जीवियो केम्मी दादिया म्हणून चुजल सो दॅट इज गिवन सो इकडे दादिया म्हणून असेल तर त्यांचे जीवन दादिया म्हणून निर्धारतन असं बायको असेल तर ते कसपज्या होऊया म्हणतात सो बेसिकली ते पुरुष स्त्री म्हणून तुम्ही काढिंग घालत आमचेच का मनुष्य की पक्षी कोण असा जीवन काढिंग देवता तर काही काढिंग इवन लक्ष्मी तर काही तुम्ही काढिंग जाता सो एवढं काढिंग घालत एवढं ही विलक्षण म्हणायचं देवाल केम्मी काय चिंता करा चिंतना करा म्हणजे यो विलक्षण म्हणा चिंतना करा म्हणतो सो जीवजल जीवजल नंतर नेक्स्ट काय यो जीव जड मिश्र जल देह आहे आमचे देह म्हणिंगा आमचे देह अंत जीव एक आहे जड शरीर आहे दोन्ही म्हणाल त्याला संसार अंत जीव म्हणा शब्द अंत प्रयोग करतो सो एक असं म्हणजे हे कसं म्हणजेत म्हणजे त्याचा म्हणतात स्त्री नपुंसक स्त्री नपुंसक पुरुष म्हणतात म्हणजे स्त्री जीव एक काहीतरी एक पाप पाप म्हण काय होऊया म्हणजे एक देहांत येतात म्हणिंग अंत काही उदंड पाप केला असेल तर ते स्त्रीत्व येऊन ते देहांत व्यक्त पूर्ती होत नाही तम काय होऊन येत त्याला नपुंस म्हणजे काय स्त्री जीव असत ते लिंग देहाले त्याचे ज्योक्त येत अनिरुद्ध देहाले त्याचे ज्योक्त प्राकृत अभिव्यक्त होत सो अनिरुद्ध देहांच स्थूल देह येताना कित्येक लिंकेज कसं आम्ही सिनेमा प्रोजेक्शन करताना प्रोजेक्टर बॅग तुडक एक चूर असेल तर प्रोजेक्शन तुडक बरोबर दिसतनी बट इमेज की बेस असत तेच माद्री स्थूल देह अंत कित्येक अंश घे स्त्रीच कस स्त्रीच प्राकृत देह कसा साम की ते जे कॅरेक्टरिस्टिक व्यक्त होईना तर ते नपुंसक होऊन जात स्त्री नपुंसक स्त्री जीव नपुंसक देहांत असूया स्त्री जीव नपुंसक देहांत असूया अथवा पुरुष जीव असूया ते येऊन देहांत पुरुषत्व व्यक्त होईना तर नपुंसक होऊन जाऊया तर त्यांना नपुंसक म्हणा शब्द मध्ये गाठले तर देहाल स्त्री जीव पुरुष जीव दोन्ही म्हणून एक देह काढिंग असतं डिफेक्ट असेल तर याच नपुंसक बट जीवांत नपुंसक म्हणाच नाही सो ते जीव देव असूया का देह म्हणजे काय स्त्री स्त्री असो स्त्री देहांत असण पुरुष पुरुष असो पुरुष देहांत असण सो स्त्रीचे डिफेक्ट होईल तर नपुंसक पुरुषाचे डिफेक्ट होईल तर नपुंसक और पुरुष देह पुरुष जीव येऊ ತ್ರಿದೇಹ ಅಂತ ಕರಾಚೆ. ಸೊ ಏಮ್ರಿ ಎವಡ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಅಂತ ಕಾಡಿಂಗ್ಲೆ. ಸೊ ಎವಡ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಅಂತ ದೇವ ಕಾಂಬಿ ನೈ ಪೈಲ ಸಾಂಗಲ್ ತೆಸ್ಕಿಂತಿಂಗಾಮ ದೇವ ಎವಡ ಅಂತ ಅಸ್ತೋ ತಜಾನ್ಸು ಭಿನ್ನ ಮನೋಹಾಯ ಅಥ ಜೀವಾಲ ಸಂಜತ್ ನಿಮ್ಮ ಸಂಸಾರ ಅಂತ ಅಮಾಲ್ ದೇವ ಅಂತ ಮನ ಚಪ್ಪಣಿ ಅಮಾಲ್ ಕಲ್ತಚನೆ. ಸೊ ಅಮಾಲ್ ಜ್ಞಾನ ಮನ ಶುದ್ಧ ನೀಚನೆ. ಸೊ ತೇಮ್ರಿ ಅಸಾಚ ಬಟ್ ಅಮ್ಚೆ ಏ ದೇಹ ಮುಂಜೆ ಜೀವ ಏಕ ಶರೀರ ಕಡಿಂಗ್ ಕ್ಲಾಸ್ಕ ಜೀವ ಪೂರ್ತನು ಈ ಅನಿರುದ್ಧ ಲಿಂಗ ದೇಹ ಏಕ ಶರೀರ ಮುಂಜೆ ತಜ ಅಧೀನ ಅಂತ ಅನಿರುದ್ಧ ದೇಹ ತೇನ್ ತಜ ಅಧೀನ ಅಂತ ಸರಿ ಏ ಸ್ಥೂಲ ದೇಹ ತೇನ್ ತಜ ಅಧೀನ ಅಂತ. ಸೊ ಶರೀರ ಏ ಶರೀರ ಅಂತ ಚತ್ಮಕಾಯ ಅರ್ಥ ತಮ್ಗೆ ಶರ ಏ ನಾಶ ಹೊಯಾಚೆ ಏ ಸ್ಥೂಲ ದೇಹ ನಾಶ ಹೊಯಾಚೆ ಅನಿರುದ್ಧ ದೇಹ ನಾಶ ಹೊಯಾಚೆ ಲಿಂಗ ದೇಹ ಅಂತ ಶೀರ್ಯ ಮನಾಚೆ ತ ಶರೀರ ಮನಾಚೆ ಕಾಯೇ ಅರ್ಥ ಅಂತ ಕಾಯ ಅರ್ಥ ಮುಂದೆ ಶೀರ್ಯ ನಾಶ ಹೊಯಾಚೆ ಏ ದೇಹ ಅಂತ ಪ್ರೇರ ಈರಾ ಮುಂದೆ ಪ್ರೇರಕ ಮನಾಚೆ ಈರಾ ಪ್ರೇರಣಾ ದೇತ ಯಜಾಂತ ಎವಡ ಕಾರ್ಯ ಕರಚೆ ಅಸ್ತೋ ಮನಾಚೆ. ಸೊ ಸ್ತ್ರೀ ನಪುಂಸಕ ಪುರುಷ ಎವಡಿ ತೊನ್ನು ಏನೇ ನೋ ಮನಸಿ ಅಥ ಜೀವ ದೇಹ ಸಂಬಂಧ ಸಾಚ ದೇಹ ಅಂತ ತೋಸಿಯಾ ಕಾಮನತೆ ತಿ ಸಂಬಂಧ ಕೆಜಾನ್ಸು ಏತ ಮಾಲ ಜಡಾನ್ಸು ಸಂಬಂಧ ಇತ್ತ ಈ ಜೀವಯು ಜಡ ದೇಹ ಎಂಟರ್ ಕರ್ತು ನೋಕ ಈ ಜಡ ದೇಹ ಎಂಟರ್ ಕರ ಮುಂಜೆ ಕೆಜಾನ್ಸು ಅಂತ ಜಡ ದೇಹ ಮನಾಚೆ ಕೆಜಾನ್ಸು ಜಲಾಯ ಮನಸ ಜಡ ದೇಹಯು ಪಂಚಭೂತಾನ್ಸು ಜಾಲಾಯ ಮಂತೋಮಿ ಪಂಚಭೂತ ಮಿಶ್ರ ಜಾತ ಪಂಚಭೂತಾಂಶು ಜಾಲಾಯ ಮಂತೋ ಕಾಯ ಕಾಯ ಪಂಚಭೂತ ಅಂದ್ರೆ ಭೂ ಮಂತಾದ ಮಂಜೆ ಭೂ ಮಂಜೆ ಭೂಮಿ ಮುಂಜೆ ಅಂಚ ದೇಹ ಅಂತ ಪಾರ್ಥಿವ ಅಂತ ಪಾರ್ಥಿವ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಅಮಲ್ ಉತ್ತ ಗ್ರಾಸೆಸ್ಟ್ ಆರ್ ಅಮಲ್ ಬೇಷ್ ದೋಳೆ ದಿಸಾಚೆ ಪಾರ್ಥಿವ ಅಂಶ ಕೊಂತ ಕೊಂತ ಪಾರ್ಥಿವ ಅಂಶ ಪೃಥ್ವಿ ಎಂಬರಿ ಶಬ್ದಜ್ಞೆ ಅಂದ್ರೆ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ದ ಹಾರ್ಡ್ ಪೋರ್ಷನ್ ಅಂಚ ಅಂಗಾಂತ ಸಚ್ ಹಾರ್ಡ್ ಪೋರ್ಷನ್ ಇಸ್ ಪ್ರಿಡಾಮಿನೆಂಟ್ಲಿ ಎವಡಿ ಮಿಕ್ಸ್ಚರ್ ಅಚ್ಚ ಅಸತ ಗರ್ಭ ಅಂತಾನ ಸಿಮೆಂಟ್ ಎವಡ ಅಂತ ಹಿಂಗಾಲು ಮಿಕ್ಸ್ ಕರುಂಬ ಅಂತ ಎವಡಿ ಎವಡೆ ಅಸ್ತಕ್ಕೆ ತೇಚ್ ಮದೇ ಮಿಕ್ಸರ್ ಅಂತ ಜಾಲ್ ತೇಚ ಏಕೇಕ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಅಂತ ಪಾಯಚ ಪಂಚಭೂತ ಎವಡಿ ಮಿಶ್ರಿತ ಚಸ್ತ ಪಂಚೀಕರಣ ಅಂತ ಅತ್ತಲ್ಲ. ಸೊ ಬಟ್ ಭೂಮಿ ಪಾರ್ಟ್ ಭೂಮಿ ಮುಂದೆ ಪೃಥ್ವಿ ಮುಂದೆ ಹಾರ್ಡ್ ಪೋರ್ಷನ್ ಅಚ್ಚ ಜಾಸ್ತಿ ಪ್ರಿಡಾಮಿನೆನ್ಸ್ ಅಸಾಚ ಭೂಮ್ ಅಂತ ಪೃಥ್ವಿ ಅಂಶ ಅಂತ ಅಂಶ ದೇಹ ಅಂತ ಕಾಯ ಪೃಥ್ವಿ ಅಂಶ ಮುಂಜೆ ಬೋನ್ಸ್ ಗೆ ಹ್ಯಾಪ್ ಅಂತ ಹಾರ್ಡೆಸ್ಟ್ ಮನಸ್ತಿ ಸಲ ಭೂ ತಜಾನ್ಸು ಜಾಲ ಪೃಥ್ವಿ ಅಂಶ ಅಂಶ ತೇ ದೇವ ಸಲ ಕಾ ಮುಂಜೆ ತತ್ತ ಸಾಂಗಲ್ತೆ ಪಾಂಚೆತ್ತ ತಿಂಗ ಭೂ ಮುಂಜೆ ಭೂ ಶಬ್ದ ಅಂತ ತಜ ನಾಮ ಕಾಯ ಪೃಥ್ವಿ ಅಂತ ಸಾಚ ದೇವಾಚ ನಾಮ ಕಾಯ ಮುಂಜೆ ಭೂಮ್ ಅಂತ ಭೂ ಮುಂಜೆ ಉನ್ನತಿ ಆರ್ ಭೂ ಮುಂಜೆ ಭೂತಿ ಐಶ್ವರ್ಯ ಭಾವನ ಎವಡಲಿ ಅಂತ ಭೂಮಣಾಚೆ ತೇ ಅಂಶ ದೇಹ ಅಂತ ಸಾಚೆ ತೇ ಹಡಾಲಗಿನ್ ತೇಗಿನ್ ಕಾಯ ಅಸ್ತ ಕಾಯ ಅಸ್ತಿನಿ ತಜ ಅಂತ ಸಾಚೆ ದೇವಾಲ ಅಸ್ತ ಸೋ ದೇವ ಕಾಯ ಹಡಕಾತೋ ಹಡ ಹಡ ಅಂಶು ಜಾಲ್ತೆ ಅಂತ ದೇಹ ಪೃಥ್ವಿ ಅಂಶ ಅಂಶು ಜಾಲ್ತೆ ದೇಹ ತೇ ಜಡ ತೇ ತೋಕಾ ಮುಂದೆ ತೇಚ್ ಮಾದ್ರಿ ತೇ ಅಂತ ಬಸ್ಲಾಯೆ ಹಡ ಅಂತ ದೇವ ಬಸ್ಲಾಯೆ ಹಡ ಅಂಶು ಭಿನ್ನ ಮನೋಹಾಯೆ ಸೇವಟಿ ತೇ ಹಡತೋ ಜಡ ತಲ ಕಾಯ ಸಂಜಿತ ತಜಾನ್ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ತತ್ ತತ್ ಶುದ್ಧ ತಲ ಯೋ ನನ್ ಜ್ಞಾನ ಮನಾಚ ನಹಿ ಸೊ ತಲ ಕಳಾಮ ಮನಾಚಪಣಿ ನೈ ಸತ್ರತೆ ಹಡಲ್ ಕಳಾಮ ಮನಾಚ ನೈ ಸೇಟಿ ತೆ ಹಡಾಯಿ ಯಾಕೆ ಶರೀರಸ್ಕಾಯ ಮುಂಜೆ ಹಡ ಪಿಣಿ ಹಡಾಚ ಲಕ್ಷಣ ಮೇಂಟೈನ್ ಕರ ಮುಂಜೆ ದೇವ ತಜಾಂತ ಬಸ್ಲಾಯ ಮನ ಬಸುಂಟಕು ಕಾಯ ಕತ ತಲೆ ಅಂತ ನೇಮ ತ ಶರೀರ ಜಲ ತಜ ಅಧೀನ ಅಂತ ಆಯ್ತೆ ಹಡ ಹಡೆ ಕಸ ಕಸ ಹೋಮ ಕಸ ಕಸ ಕರ ಮನಾಚ ತೇ ದೇಹಾಂತ ಮಾಲ ತೋ ನಿಯಮನ ಕರ್ತಾವ. ಸೊ ಏಮ್ ರಿಹಾಯ್ ದೇಶ ಮಂತ ತೋ ಭೂಂತ ಜಾತ ವಿಲಕ್ಷಣ ಮನೋಹಾಯ್ ಸಲೀಲ ಅಂತ ಸಲೀಲ ಸಲೀಲ ಮಂಜೆ ಪಾಣಿ ಪಾಣಿ ಅಂತ ತೇಜ್ ಮಾದ್ರಿ ಭೂ ಸಲೀಲ ಮಂಜೆ ಪಾಣಿ ಅಂತ ಏಜ್ ಮಾದ್ರಿ ಪಾಂಚ ಕಾಡಿಂಗ ಅಂತ ಸೇಫ್ಟಿ ಸಲೀಲ ಅನಲ ಅನಿಲ ಅಂತ ಅನಲ ಮಂಜೆ ಕೆಮ್ಮಿ ಪುರೇ ಪುರೇ ಮನ ಮಣ್ಣಾಚ ಮಣ್ಣ ಮುಂಜೆ ವಿಸ್ತು ವಿಸ್ತು ಅಂತ ಮುಂಜೆ ಮಂತಿನ ಪೃಥ್ವಿ ಅಪ್ಪ ತೇಜ ವಾಯು ಆಕಾಶ ತೇ ಕಾಡಿಂಗ ಭೂ ಸಲೀಲ ಅನಿ ಸಲೀಲ ಅನಲ ಅನಿಲ ಅನಿಲ ಮುಂಜೆ ಎಕ್ಟಿಕಾಣಿ ಕೆಮ್ಮಿ ಅಸ್ತಿ ಮುಂಜೆ ವಾರ ಗಾಳಿ ಮಂತಿ ಪೃಥ್ವಿ ಅಪ್ಪು ತೇಜ ವಾಯು ಸಟಿ ಗಗನ ಮುಂಜೆ ಆಕಾಶ ते एक पांच भूतांश आमच्या देहाला ऐकिन एक कोणती ते न हो म्हणतात. याचं काय विषय सांगतात म्हणजे आमचा देह कसा झाला म्हणजे आमच्या देहांत कोश म्हणतात. काय म्हणजे कसा आहे म्हणजे वेगळा 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 नाही, हाडा वेगळा ते वेगळा हे वेगळा नाही, एक माद्री मिलिंगू आहे. कसं मिलिंगू आहे म्हणजे ये पार्थ ये पृथ्वी चमशेन शेवटी येऊन पाणी चमशे मिळू आहे म्हणून त्याला येऊ अन्नमय कोश म्हणतात. अन्नमय कोश म्हणजे पृथ्वी आता आम्ही म्हणजे देवाला विग्रह कराल तर माती माती पाणी मिळून करतो पाहतो त्याला अन्नमय म्हणून म्हणतात. शेवटी ते एक भावलिस्क असा ते देव करतो पहिलं मायाच पोटाली आलपुडा करतो की ना माती पाणी मिळून करायचं अन्नमय म्हणून. शेवटी त्याच्यात येऊन तुडके हीट म्हणजे काय प्राणशक्ती द्याल तर ते प्राणमय होत म्हणून. आणि प्राणमय झालं आपण एवढ्या ठिकाणी वारे असतं. प्राणमय पद्य म्हणजे टेम्परेचर पद्य म्हणजे वारे पद्य त्याचा त्याला आकाश पद्य म्हणाच कुंजत पावा. सो ते प्राणमय सो अन्नमय प्राणमय कोश म्हणतात. ते दोन मोस्ट ऑफ द अॅनिमल्स आली असतं. अन्नमय म्हणाचे नुसतं जड पदार्थाला असतं. प्राणमय म्हणजे लाईफ फोर्सेस असे एवढ्याले प्लांट्स अॅनिमल्स आम्हाला एवढ्याले असं कॉमन असतं. ते दोन्ही नुहमतात. अन्नमय कोशांसुने एवढ्याली व्यत्यास म्हणून आहे. प्राणमय कोशांसुमरे एवढं पहिलं सांगायचं रीतीन तर एवढी व्यत्यास म्हणून तो आहे म्हणून सांगतात. शेवटी त्याच्या नंतर मनुष्य म्हणून हो म्हणजे आता किडू पक्षी ज्यांसून काय होऊन गेला एक किडू पक्षी शेवटी लोअर लेवल्स ऑफ क्रिएचर्स त्याच्या नंतर ते थोडक इव्हॉल्ड क्रिएचर्स आणि काय समजे मन्नमण सुमारशी मन्नमणाचे प्लांट आलपणी हाय म्हणून सांगतो बट तेवढं डेव्हलप झाला असतं त्याचा ते नेक्स्ट कोश येऊ मनोमय कोश त्याचा सांगतात. भू सलील अनल अनिल गगन मन म्हणून सांगतात. या मनोमय कोश म्हणून सांगतात. या मनोमय कोश म्हणायचं त्याच्यात पांच पदर आहे. म्हणजे काय साधारण प्लांट आलग्य असतं पाहत मनस म्हणायचे म्हणजे दुःख होत सुख होत ते मरी म्हणायचे लोवेस्ट लेवल असं ते मनस असत. मनस शेवटी येऊन मनस शेवटी बुद्धी बुद्धी असाच्या तुडक तुडक अॅनिमल्स ते व्यक्त होत बुद्धी. भूक लागल तर त्याला माराम कोणतं समोर येत की त्याला माराम ते खाम म्हणायची एवढं थोर बुद्धी चोर चोर बुद्धी द्यायला असतो. बट जनरली म्हणतात एक्सेप्शन असूया फ्युचर प्लॅनिंग फ्युचर हे करा ते मरी बुद्धी असते. अँड मोर दॅन दॅट देव आम्ही कसा आलो का आलो काय विषय एमरी नॉलेज बेस असते देव तेमरी असते. सो याला काय म्हणतात मनसून तर पद मनसून तर मनसू है बुद्धी है शेवटी अवेअरनेस ऑफ द सेल्फ ते एवढं अॅनिमल्स आले हा मी मारतो मी खातो ते जोखत असतं. ते नाही मनसून तसाच ते माइंड चंचल हे करू का ते करू का म्हणा वेवरिंग माइंड असया मन दुःख सुख भोगाचे मन ते असया ते कोणती भगवंतानो शेवटी बुद्धी म्हणायची भगवंता का म्हणजे ते नो एच माझी बुद्धींत असतो तो एक साल घे असं सांगत आहेत म्हणजे भगवंताच्या व्याप्ती आम्ही नुसतं एक गोष्ट तो सर्वव्याप्त म्हणतो जनर एक एक लेयर बाय लेयर बाय लेयर सांगताना अभा म्हणून वाटतं एवढ्या ठिकाणी देव कसा हाय पा म्हणून तेच महिमा देवाचे महिमा देवाचे उत्कृष्ट ते कलिंगाचेच वेदाच प्रकट एकच लयना सर्व व्याप्त म्हणून सांगणार ते कस त्या व्याप्त कस डिफरंट म्हणून हा एकांती म्हणून सांगायचं त्याच्या महिमा होत तर ते सांगतात. गगन मन मना म्हणाचा मनसु मनसु बुद्धी अहंकार साठी चित्ता म्हणाचा मेमरी ते मनुष्यांस बेस अॅनिमल्स आले कित्येक मेमरी कित्येक अॅनिमल्स आलं कोणते म्हणतात की वाघ सिंह शेवटी करडी इंबडी म्हणतात शेवटी हे म्हणतात की काय सर्प याला घेण त्याला कोणते एक लाख एंत्रिंग कराल तर उदंड दिस केवढे की वर्ष पुणे सयत इंगल म्हणा. सो त्यांना तुडक तेमरी सय असतं चित्ता म्हणायचे मेमरी शेल म्हणायचे ते तुडक सय असतं. बट आम्हाला मनुष्य म्हणून याचा भरपूर विषय सही असतं कित्येक पूर्व जन्म सहपणी असतं म्हणतात. चित्त चेतना म्हणाची काय म्हणजे चेतना म्हणजे बहुस्मरण म्हणतात आमजे पुल्ला जन्माच स्मरण आर ते कि अमाल पुल्ला जन्म कई कुदंड प्रीति अमाल काय संबंध ही कई की एक अभिमान कई की एक अटैसे पूर्व जन्म सा काय कलनात्री ते तोड़क ते नुता ज्ञानी लोक पुढ़ चार जन्म माघ चार जन्म पुढ़ सात माघ सात तेमरी कस्तम तत् अंके चेतना मना अंके काय लक्ष्मी आत्मक काड़ी ते एक जीव प्रकाशांसु देह पूरा व्याप्त होता मन की ते असा चाले चेतना चेतना असाच यजांतीन देव है यजांतीन देव है वेगळा वेगळा एवढ्यांतीन व्याप्त है म्हणाच सांगतात एवढे सांगल ते उरलते काय झाला तर एवढीन झाला अन्नमय तो प्राण अन्नमय प्राणमय मनोमय मनोमय अंत विज्ञानमय आनंदमय तवडे तकाती येऊन जात आम्हाला होयाचे संतोष एक तर होया संतोष तीन देव है शेवटी खर्र जीवाल होयाचे संतोष मोक्षांत होया संतोष ते आनंद एवढ जनाचा आनंद शतानंदाचा आनंद एवढी काढी घाल रेपी तो एवढ्यांती है पहिलं सांगाल ते चार रीतीन ती है विलक्षण म्हणून आहे म्हणून काढी तवडी घाल ते उरलते काय म्हणजे एवढी असून पण ना नेक्स्ट येऊ ना एवढी एक काल काला मनाचे का अमाले का बंधना हाय है काला अतीत मिनोचनो ये काला मनाचे के कालांत एक खोमा मनास कस्त सो ते काला इंडिकेटर्स कोण अमाला ए आजे उजे काले अत पांच घंटे अत दहा घंटे एमरी सांगाल इंडिकेटर्स कोण म्हणजे सूर्य चंद्र ते यो काला इंडिकेटर्स सो ते काला काल सांगाच ते सूर्य चंद्र तजांसा देवता एवढ्या ठिकाणी जड केम केम जड सांगतो की ते जड पूर्त न जडाल अभिमानी देवता काढिंगाम सो एवढ्यांतीन शशी भानु एवढ्यांतीन तो हाय ते कालाचे इंडिकेटर अंतीन तो हाय जड विलक्षण म्हणून हाय शशी म्हणजे चंद्र भानु म्हणजे सूर्य ते झाल्यानंतर शशी भानु शशी भानु नाही तर काळ पण हाय म्हणजे काय ಸೃಷ್ಟಿ ಹೊಯಾಲ್ ಪುಡಪುಣಿ ಕಾಲ ಆಯ್ತದ ಶಶಿ ಹೆಸರಿ ಭಾನು ಉತ್ಪತ್ತಿ ತಮ್ಮಿ ಕಾಲ ಮನಾಚ ದೇ ಕಾಲ ಅಂತೀತೆ ಮುಂಚಿತೆ ಕಾಲ ಶಬ್ದ ವಾಚ್ಯಮನು ರಮಾದೇವಿ ಜೊತೆ ದಿನಕ ತೇ ಕಾಮ್ರೆ ತತ್ತಿ ವೇಗಲ ಆಯ್ತಮ್ ಸರ್ ಕಾಲೇನು ಪ್ರತಿ ಕಾಲ ಜಲಂತ್ರ ಗುಣ ಸಂಗತ ಆಯ್ತೆ ಏಕಾಯ ಗುಣ ಸಂಗತ ಆಯ್ತ ಮುಂಜೆ ಗುಣೈ ಸಾಂಗು ಪ್ರಕೃತಿಯೊಳಗೆ ಅಮ್ನೋನಿ ಸಂತಾತ ಸೊ ಗುಣ ಮನ ಸಂಗ್ತಾನ ಆಚಾರ್ಯ ಸಂಗ್ತಾತ ಗುಣ ಮನಶ್ಚಲ ಉದಂಡ ಅರ್ಥ ಗುಣ ಮಂಜೆ ಇಂದ್ರಿಯಾಸ್ಮ ಸಂಗ್ತಾತ್ ಅಂತ ಎವಡಿ ಆಲ ಮನಸ್ಸು ಅಲವಿನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಪ್ರತ್ಯೇಕ ಇಂದ್ರಿಯ ಅಲ್ಲಿ ಗುಣ ಮನಾಚಾಲ ಇಂದ್ರಿಯ ಗುಣ ಮನಾಚಾಲ ವಿಷಯ ಗುಣ ಮನಾಚಾಲ ದ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಜನರಲ್ ಸಿ ಸಂಗಾಚ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಬರೂ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಗೆ ಸಂಗಾಚಿ ತೇ ಏಕ ಗುಣ ತೇ ಗುಣ ಕಡಿಂಗ್ ಸೊ कोणते एक इंद्रिया काढिंगा एक एक इंद्रिया माल है ते एक एक इंद्रिया तुम्ही काढिंगा अशा इंद्रिया काढिंगा त्याला करस्पॉन्डिंग शब्द स्पर्श रूप रस गंध ते नेक्स्ट पद्यांत अंकी विवर सांगतात ते जस्ट गुण म्हणा शब्द दिले तर सो ते गुणांती नाही म्हणूया अंके काय म्हणजे गुण म्हणाचा स्ट्रेट फॉरवर्ड मिनिंग काढिंग टाको काल तका सांगतो गुण म्हणजे एवढी आम्हाला आम्ही एका दिवसांत वेगळ्या वेगळ्या माधुरी असतो किती एकदा चक्कट गुण येत किती एक दपा की एक एक राग तम येत किती एक दपा आलस्यपणे येत सो सत्वरज तमो गुण कंप्लीटली कंट्रोल करत सो योच सत्वरज तमो गुण का म्हणजे यो नहो म्हणून पहिलस्कच एवढी यो विलक्षण म्हणून आचार्य सांगतात ते सांगतो हे त्रिगुण धाटो असाच प्रकृती म्हणतात मूल प्रकृती एवढली आदि कारण म्हणून असाच मूल प्रकृती होऊन ते प्रकृती अभिमानी जाते लक्ष्मी प्रलय कालांती असत ते कोणती एच रीती तर कोणती तो नो तवडांती विलक्षण म्हणून सांगू ಒಂದೂ ತಾನಲ್ಲ ಅಂತ ಏಕಿಂತೋನು ಹೋಚನೋ ತಾನು ಅಲ್ಲ ಕೋಂತಿತೋನು ತೋ ವಿಲಕ್ಷಣ ಅವನು ಸಂಗ ಎವಡ ಏಕ ವಿಸ್ತಾರಮನು ಸಂಗತಕ್ಕೂ ತೇಮ್ತಾದ ಎವಡ ಸೈಂಕ್ಲೋ ಏನು ಇವನ ಮಹಾಮಹಿಮೆ ಕೌಡ ಮಹಿಮ ಕಾಯ್ ಏನು ಇವನ ಮಹಾಮಹಿಮ ಕಾಯ್ ತೇ ದೋನ್ ಮಾದ್ರಿ ಅರ್ಥ ಕೊರಿಯ ಕ್ವಶ್ಚನ್ ಅಸ ಏನು ಇವನ ಮಹಾಮಹಿಮೆ ಕಾಯ್ ಎದ ಮಹಾಮಹಿಮೆ ತ್ರಿ ಕಾಯಪ್ಪ ಮುನ್ನ ವಿಚಾರ ಆಚ ಕ್ವಶನ್ ಆರ್ ಏನು ಇವನ್ ಕಾಯಪ್ಪಾಯ ಚೌಡ ಮಹಿಮಪ್ಪ ಮನ ತೇ ಅರ್ಥ ಹೇ ತೇ ಅರ್ಥ ಅಂಕೆ ಕ್ವಶನ್ ಫಾರ್ಮ್ ಅಂತ ಏನು ಇವನ ಮಹಾಮಹಿಮೆ एवढं आहे की याच्या महिमात्री आणखी केवढं म्हणाल तर त्याला आन्सर काय म्हणजे कडे म्हणायचं आन्सर. कडे म्हणजे काय? कडे म्हणजे महिमा एकेकांची महिमा सांगत असतात तुम्ही. सरी एवढ्या देवतांची महिमा लौकिकांताच्या मी कोणाची कोणाची महिमा सांगतो. त्याच्यानंतर देवतांची महिमा अगदी सांगतो. रुद्रदेवराची महिमा एक आराधना ते येतात त्यांच्या महिमा अगदी सांगतो. शेवटी रुद्रदेवराची महिमा सांगतो. शेवटी शुक्रवार आला लक्ष्मीची महिमा सांगतच असतो. तवड महिमांची लास्ट कडे म्हणजे लास्ट तोच लास्ट. त्याच्यानंतर कोणीनच नाही. सो महिमाच्या कडे म्हणजे ही द लास्ट म्हणजे ताज्या बच्चा महिमावंत कोणी नाहीच नाही. तोच कडे म्हणायचं ते आन्सर होत. आणखी एक उद्या काय म्हणजे येन इवन महा महिमे केवढं याच्या महिमे म्हणजे कडे गाण. कडे कडे गाण म्हणजे कडे गाण म्हणजे ताज एंड कोणी पायलतेच नाही. कडे गाण कोण कोण पायलते नाही. कोण त्यांनी कोणाच्या म्हणजे गाण रज गाण रज म्हणून काढिंगम कसायला म्हणजे र म्हणायचांसो रज म्हणजे रज म्हणा शब्दांसो ना लक्ष्मीला रजोगुणमाने जालते लक्ष्मी. सो रजोगुण जालते लक्ष्मीला रज म्हणतात. सो ते लक्ष्मीला रज म्हणा शब्द. सो ते रज अंतच अज म्हणायचे है. सो अज म्हणायचे चतुर्मुख वायुदेव रज म्हणत्र रज म्हणत्र लक्ष्मी. शेवटी अज भव अज म्हणून काढिंगलत चतुर्मुख. भव म्हणून काढिंगलत अज भव म्हणून तसंही काढिंग अजांसो भव जालत. अज भव अज म्हणत्र चतुर्मुख म्हणून काढिंग अजांसो उजलत नाही भव म्हणजे रुद्रदेवरू. शेवटी शक्र चक्र म्हणजे इंद्र. मुखरू मुखरू म्हणजे स्टार्टिंग चक्रांचं एवढं नाही. चक्र मुखरू म्हणजे चक्राचे जे तीन लोकांचे अधिपती त्याच्या वाट एवढं नाही तरी खल्ल्यासना. सो चक्र म्हणजे इंद्राल खल्ल्यासाच्या मुखरू निधानिसलो म्हणजे काय येणे एकेकला पूर्तनो. पहिलं सांगितलं कडे गाण. गाण म्हणजे काय होत गाण म्हणजे पाच निमणाचे करत. अंके किंवा ना गाण म्हणजे गणाला संबंध जात. गण म्हणजे ग्रुप म्हणजे काय सांगतात म्हणजे एकेक देवता आहेत पण रजा म्हणून काढिंग लक्ष्मी रजा म्हणजे लक्ष्मीदेवी लक्ष्मीदेवी आरंभ करू. एवढा देवते देवता लोकैन निधानिसलो. निधानिसलो म्हणजे काय अर्थ म्हणजे अमिगीन थोडक दिस बुद्धींशी असा काळ उदंड होण तसाच आम्हाला परोक्ष ज्ञान आले थोडक दिस आमच्यागीन त्यांच्यागीन कल्प कल्प आता चतुर्मुख ब्रह्म त्यांना काढिंगल 100+100 ब्रह्मकल्प म्हणतात. लक्ष्मी काढिंगल रा तिने आम्ही देवाबरोबरच आहे. तिला कल्प म्हणायचं नाही एवढ्या ठिकाणी देवाबरोबरच असणार त्यानिगी म्हणजे निधानिसल म्हणजे अनादि अनंत काल लक्ष्मीला आदिपणीने तवडा कालांसून तिनं अप्रोक्ष ज्ञानांशी तिनं असणार नित्य नित्य मुक्त तिनं तवडा दिवस तिने योचना करून 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 देवाच्या महिमा योचना करायची म्हणजे तिनं काला अतीत तिला काले आजे उजे म्हणायचे नाही. सांगायचे हो ना देवाच्या बगे बगे नूतन व काणुत म्हणजे न्यूनस एक अट्रॅक्टिव्हनेस देवांतील मस्त त्याचे गुणगी कीप्स अट्रॅक्टिंग हर सो मच म्हणायचे. तवडं येसते ना कळाली देवाच्या महिमा केवढा म्हणजे तिला कळिंगालच जाणली म्हणायची एक करत तेच माझी एवढं जणी कस लक्ष्मी एकली सांगाल ना परकी एवढं जणाली कसं सांगितलं म्हणजे तर गण म्हणा शब्द आहे. गण म्हणा शब्द गणसंबंधी म्हणतात म्हणजे गणसंबंधी म्हणजे नॉट इंडिव्हिज्युअली लक्ष्मी प्लस ऑल द जीवास अंडर हर टुगेदर एवढदनी गुंपुस्क मिळून म्हणजे काय म्हणजेत मुक्तांत साच एवढा गण एपटी ससाच संसारांसाच गण एवढदनी अनंतानंत काल एवढदनी टुगेदर मिळून देवाच्या महिमा उडकाल आरंभ करल ती कडे गाण तनाल पूर्ती कलिंगाला होतनी म्हणाच देवाच महिमा तेवढा महिमा त्याला हाय म्हणा सांगतात. मुखर निधानिसलो निधानिसलो म्हणजे ओव्हर अ लॉंग पिरियड करल तीन चलो तेवढा असताना तनिगिंत असताना आम्ही काही की चूर चार करिंग आम्हाला देवाची गिंग कळलाय म्हणा म्हणे काही की देवाची मला कळलाय म्हणे घालत्र केवढं हास्यास्य पद कुंजत चलो मानवरिगे ಮನ ಮಾನವರು ಅಮ್ಚಸ್ಕ ಸಾಚ ಮಾನವರು ಮರ್ತ ಮರ್ತ್ಯರು ಈಗ ಅಲ್ಪ ಕಾಲ ಅಸುನ್ ಜಾಣಾರ ಅಮಾಲ ಅಳವಡುವುದೇ ವಿಚಾರಿಸಲು ಅಳವಡುವುದೇ ಅಂದ್ರೆ ಕಸಮಂತಾತ್ ಮಂಜೆ ತುಮಾಲ ಮಲ ತುಮಾಲಸ್ಕಸ್ನಾರಾಲ್ ಮಂತ್ರಿ ಇತ್ತನೆ ಅಮಾಲ್ ತೊ ಕಾಯನಚ್ ಕಳ್ಳ ಮಣಿಂಗ ಕೊಂಡ್ಕೆ ಏಕ್ಲ ಜ್ಞಾನಿ ಅಸ್ತ ಕೊಂಡ್ಕೆ ಏಕ ಸಾಮಾನ್ಯ ಅಪರೋಕ್ಷ ಜ್ಞಾನಿ ಅಸ್ತಂ ಆರ್ ಏಕ ಪಂಡಿತ ಅಸ್ತಂ ನಿಂಗ ತೊ ಪಂಡಿತ ಕಾಯ್ ಕರ್ತ ಪುರಾಣಗೆ ಹೂಡ ತಿಂಟಕು ಅಥವಾ ವಿಚಾರಿಸಲು ಅಂತ ಕೋಂತ ಮಾನವ ವಿಚಾರ ಕರ್ತವ್ಯ ವಿಚಾರ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ವಿಚಾರ ಕಸ ಕರ್ನ ಶಾಸ್ತ್ರ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ವಾಚು ಕಳಿಂಗು ಎವಡಿಂಗ್ ಕರಲ್ ವಿಚಾರ ಅಂತ ನೈತ ಅಮಿ ತುಮಿ ನುಸ್ತ ಬೋಲದ್ ಬಸಲ್ರ ವಿಚಾರಂನ ಕೋಣಿ ನೋಬಡಿ ಟೇಕ್ಸಸ್ ಇಂಟು ಅಕೌಂಟ್ ತೇಮ್ರಿ ಅಸ್ನಾರ ಸಂತಾತ ಮಂಜೆ ಮಾನವ ಮನಾಚ ಅಂತ ಮನನಶೀಲ ಮರ್ತ್ಯ ಜಾಲ್ ತ್ರಪ್ನಿ ಶಾರ್ಟ್ ಟೈಮ್ ತಲ ಲೈಫ್ ಅಸಲ್ ತ್ರಪ್ನಿನ ಮನನಶೀಲ ಜಾಲ್ ತೋ ಮಾನವಗೆ ಅಳವುಡುವುದೇ ವಿಚಾರ ತನಾಲಿಯೋ ಎವಡ ವಿಚಾರ ಕರಲ್ರಿ ತನಾಲ್ ಸಾಂಪಡ್ತಕ ದೇವಾಚ್ ಪೂರ ಕಳಿಂಗಾಲ್ ಹೋತಕ್ಕ ದೇವಾಚ್ ಪೂರ ಕಳಿಂಗಾಲ್ ಹೋತಿ ಜಾಲ್ತಿ ತಜ ಕಾರುಣ್ಯ ತಪ್ಪುನ ಏಕೇಕಾಂತಿ ಸಂದಿಂದ ಕಾರುಣ್ಯ ತೌಡ ಮಹಿಮಾ ಜಾಲ್ರಿ ಅಂಚಂಚ ಯೋಗ್ಯತಾ ಸಾರ ಅಮಿ ಕೈಕಿ ಚೂರ್ ಚಾರ್ ಕೆಂತ್ರಿ ಕಳಿಂಗಲ್ ತಪ್ನಿನ ತೋ ಅಮಾಲಿಯೋ ಉಪಕಾರ ಕರ್ತೋ ತೇ ತೌಡ ಕರುಣಾಳು ಕರುಣಾಂತಚ ವ್ಯಾಪ್ತಿ ಹೈ ವ್ಯಾಪ್ತಿಯಂತಚ ಕರುಣಾಮನಾಚ ಗುಣ ಹೈ ಅಮ್ನು ಸಾಂಕ್ತಾತಮನಾಚಂತ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.